हरे कृष्णा। तर हे जे राधा माधव भजन आहे हे आपल्या परमपूज्य कृष्णकृपास्ते मूर्ती ठाकूर भक्ती विनोद यांनी दिलेलं आहे। आणि श्रील प्रभुपादांनी जे काही आपल्याला दिलं आहे, जे काही दिलं आहे ते अतिशय समर्पक आहे। प्रत्येक ठिकाणी जे ठेवलेलं आहे, सकाळी मंगल आरती, दुसरी नरसिंह आरती, तुलसी आरती, नंतर जप, नंतर श्रृंगार आरती, त्याच्यानंतर गुरुपूजा, भागवतम प्रवचन, प्रसाद, नंतर महाप्रसाद, महाप्रसाद। आपल्याला आश्चर्य वाटेल की रूप गोस्वामींनी भक्तीची 64 तत्त्व दिलेली आहेत, 64 प्रिन्सिपल्स। हां, कुठच्या ग्रंथात दिले आहेत? हां, भक्तिरसामृत सिंधू म्हणजे नेक्टर ऑफ डिवोशन या ग्रंथामध्ये 64 भक्तीच्या तत्वांचं विवेचन केलेलं आहे। आपल्याला माहीत आहे का त्याच्यापैकी 42 तत्व ह्या मॉर्निंग प्रोग्राममध्ये सामिलेले आहेत। जस्ट इमॅजिन, जो मनुष्य सकाळी मंगलआरतीला येतो आणि भागवतपर्यंत राहतो तो ऑटोमॅटिकली भक्तीची 42 तत्व पूर्ण करतो। क्रिया म्हणजे क्रियेच्या लेवलवरती, नुसता विचार नाही, क्रियेच्या स्तरावरती 42 तत्वांचं पालन होतं। तसं हे जे राधा माधव आहे ना, हे वृंदावन, हे जे क्षेत्र आहे श्री वृंदावन क्षेत्र, गोलोक वृंदावन किंवा भूमी वृंदावन, त्याचं संक्षिप्त वर्णन आहे। राधा माधव, माधव म्हणजे कोण? लक्ष्मीपती। कुंजबिहारी म्हणजे कोण? जो कुंजांमध्ये विहार करतो। कुंज म्हणजे काय? जे ओपन असतं। निकुंज म्हणजे जे बंद असतं, प्रायव्हेट। कुंज हे ओपन असतं। कुंजबिहारी, कुंजबिहारी हे नाव बाकी बिहारीचं पण एक नाव आहे। बाकी बिहारी जेव्हा प्रकट झाले ना वृंदावनात, त्यांचं नाव कुंजबिहारी होतं, नंतर बाकी बिहारी पडलं। स्वामी हरिदास म्हणून एक संत होते, ललिता देवीचे अवतार होते, त्यांनी त्यांना निधीवनामध्ये प्रकट केलं। गोपीजन वल्लभ, किती सुंदर शब्द आहे बघा, गोपीजनांची प्रिय, गिरीवरधारी ज्यांनी गोवर्धन उभारला म्हणजे उतरला, याच्यामध्ये काही गोष्टी ज्या आहेत ना त्या गुणवाचक नाव आहेत आणि काही क्रियावाचक नाव आहेत। गुणवाचक म्हणजे काय? यशोदानंदन म्हणजे त्याचा पुत्र, पण गिरीवरधारी म्हणजे क्रियावाचक, त्यांनी उचलला ती, त्यांनी मोठी क्रिया केली, लीला केली, तर काही लीलावाचक नाव आहेत। गोपीजन वल्लभ हे गुणवाचक नाव आहे, ते गोपीजनांना खूप प्रिय आहेत, त्यांना खूप आवडतात ते। यशोदानंदन ब्रजजन रंजन, आता ते नाव आहे, तो यशोदाचा पुत्र आहे। आणि परत व्रज जन रंजन हे पण क्रियावाचक पण आहे, गुणवाचक पण आहे, म्हणजे त्यांच्या कृतींनी, त्यांच्या लीलेच्या माध्यमातून ते वृंदावनातल्या लोकांचं मनोरंजन करतात, त्यांना रिझवतात, त्यांना आनंद देतात, त्यांना सुख देतात। आणि यमुना तीरी, त्यांचा त्यांना खूप यमुना तीर आवडतो, यमुना खूप त्यांना आवडते, आणि यमुनेच्या तीरी ते विहार करतात। आणि ते काय करतात? यमुना तीरी पण विहार करतात आणि वृंदावनाच्या अनेक वनामध्ये पण विहार करतात। वृंदा यमुना तीर वनचारी। तर आपण जर हे भजन प्रत्येक प्रवचनाच्या आधी जर चिंतनपूर्वक गायलो तर आपल्या सर्वांचा मानसिक दृष्टीने वृंदावनात प्रवेश होतो, अनायासे। पण आपण काय करतो, अरे अभी तक राधा माधव चालू आहे, ठीक आहे 15 मिनट के बाद प्रवचन को जाएंगे। असं असतं ना प्रत्येक, अरे अभी तर कीर्तन चल रहा है, ठीक आहे राधा माधव गा रहे हैं, अभी हरे कृष्ण चल रहे, शुरू नाही हुआ अब तक। परंतु प्रभुपादांनी सगळ्या गोष्टी एकदम समर्पक बसवलेल्या आहेत, फिट बसवल्या आहेत। कुठच्याही संप्रदायांच्या मंदिरामध्ये 2 वेळा नरसिंह आरती होत नाही, 2 वेळा तुलसी आरती होत नाही, आपल्या प्रभुपादांच्या संस्थेमध्ये 2 वेळा नरसिंह आरती होते। त्याच्यामागे एक चांगली गोष्ट पण आहे, चांगली गोष्ट आहे ती म्हणजे मायापूरचं मंदिर जेव्हा बनवलं ना प्रभुपादांनी, तेव्हा मुसलमानांनी ते अटॅक केलं होतं भयंकर। म्हणजे आपण ना कल्पना करू शकत नाही, आपण आपल्याला वाटतं की अरे आपण किती कष्ट भोगतो, आपण काय करतो, पण आपण ते स्वतःकरता भोगतो। आपल्या कुटुंबाला पालन करत असताना, आपल्याकडून पैसे कमवत असताना आपल्याकरता, आपल्या घराकरता किंवा आपल्या आनंदाकरता, आपण सुखाकरता जे प्रयत्न करतो त्यात जे कष्ट बघतो ते आपल्याला खूप मोठे वाटतात. परंतु प्रभुपादांच्या शिष्यांचं कसं असतं, त्यांनी सर्वस्व प्रभुपादांना अर्पण केलं होतं, आपला देश सोडून इकडे येऊन राहिले होते आणि त्यांना सेवेमध्ये कष्ट होत होते. त्याच्यामध्ये तुम्हाला काय सांगू, विदेशी बायका जे आपला देश सोडून त्यांच्या भक्तीखातर आपल्या देशामध्ये येऊन राहिले, वातावरण वेगळं, जेवण वेगळं, सगळी पद्धती वेगळी, सर्वच वेगळं, आणि त्याच्यामध्ये मुसलमानांनी अटॅक केला. असं मी ऐकलं आहे की काही स्त्रियांना, भक्त स्त्रियांना निर्वस्त्र करायचा प्रयत्न केला गेला. आपण तर असा कधी त्रास सहन केला आहे का आजपर्यंत? आय डोंट थिंक सो. एवढा त्रास सहन केला आणि त्यातलं कोणी पळून नाही गेलं, हे झाल्यामुळे तिथेच राहिले आणि भक्ती कंटिन्यू केली. आमच्याकडे नर्तकी माताजी आहेत भक्तिविधांमध्ये, त्यांनी पण असे अनेक कष्ट सहन केलेत, वैयक्तिक आणि सामाजिक, पण त्या कधीही गुरु महाराजांना सोडून कधी गेल्या नाही. परत बस हो गया अभी हरे कृष्णा, जर्मनी वापस चलो. तर त्यावेळी मग प्रभुपादांनी, मग त्यावेळी खूप भक्त लोकांनी बंदुका काढल्या आणि भरपूर काय काय तिथे युद्ध झालं मोठं, लोकं गच्चीत गेले, त्या बिल्डिंगच्या वरून गोळ्या मारल्या, म्हणजे मग त्यांना शेवटी ते प्रकरण मिटलं. पण त्यावेळी मग असा विचार करण्यात आला की आता हे तर मुसलमानांची वस्ती आहे, आता काय करायचं. मग त्यांनी इतिहास आठवला की जेव्हा योगपीठामध्ये, म्हणजे जन्मस्थान चैतन्य महाप्रभूंचं, ते ठाकूर भक्तिविनोद यांनी प्रकट केलं आपल्या संशोधन आणि भक्ती आणि प्रेम या सगळ्याच्या बळावरती आणि आपला अधिकार गव्हर्नमेंटच्या पोस्टमध्ये, आणि त्यांनी ते स्थापन केलं 1901 साली. आणि 1933 साली त्यांचे पुत्र म्हणजे प्रभुपादांचे गुरु ठाकूर भक्ती सिद्धांत सरस्वती यांनी त्या जीर्णोद्धार केला त्या मंदिराचा, आणि आपल्या वडिलांची तिथे मूर्ती पण स्थापन केली गेटवरती जवळच, आणि गौरकुंड स्थापन केलं. चैतन्य महाप्रभूंना तिची आई आंघोळ घालायची तिथे रोज, ते लुप्त झालं होतं, ते पुन्हा स्थापन केलं, असं छान स्थापन केलं. तर त्यांच्या मंदिरावर सुद्धा वडिलांच्या काळात नाही, त्यांच्या काळामध्ये मुसलमानांचा अटॅक झाला होता, आक्रमण झालं होतं. त्यावेळी त्यांनी त्या मंदिरामध्ये अतिशय उग्र असं वराहा नरसिंहाची मूर्ती स्थापन केली. आजही तिथे आहे मूर्ती वराहा नरसिंह, म्हणजे नरसिंहपद एवढे उग्र, वराहा नरसिंह अति उग्र. आणि त्या मूर्तीला स्थापन केल्यानंतर तिथे कधीही कोणाचंही आक्रमण झालं नाही, यवनांचा विसरून जा. तर त्या कथेची आठवण करून मग प्रभुपादांनी असं संकल्प केला की आपण इथं नरसिंहदेवाची मूर्ती स्थापन करू. आणि मला असं, माझा इतिहास माहीत नाही किती मला बरोबर माहिती आहे, पण ह्या कारणामुळे आपल्या संस्थेवरती असा यवनांचा, शत्रूंचा, राक्षसांचा, दुश्मनांचा आक्रमण होणार आपल्यावर हे गृहीत धरून प्रभुपादांनी सकाळ संध्याकाळ नरसिंह आरती स्थापन केली आपल्या मंदिरामध्ये. ती आपण अशी सहज अशी, ठीक आहे बाबा, एक केशवा माधवा तुझ्या नामात गोडवा असंही गातो ते, पण तसं नाही आहे ते. आपल्याला दर दिवशी सकाळी प्रार्थनापूर्वक, याचनापूर्वक व्याकुळ होऊन ती प्रार्थना म्हटली पाहिजे, कारण आपल्या जीवनाच्या भक्ती जीवनामध्ये कधीही संकट येऊ शकतं, वैयक्तिक येऊ शकतं, आपल्या समुदायावर येऊ शकतं, आपल्या संस्थेवर येऊ शकतं, आपली भक्ती नष्ट होऊ शकते, विध्वंस होऊ शकतो, म्हणून ते दिलं आहे सकाळ संध्याकाळ. जरी आपण मंदिरात नसलो, घरी राहत असलो, तरी घरी पण सकाळ संध्याकाळ म्हटलं पाहिजे नरसिंह आरती, नरसिंह भगवंताचं स्मरण केलं पाहिजे. तसं प्रवचनापूर्वी राधा माधव आहे. प्रत्येक व्यक्तीला विचारांनी, भावनेने गोलोक वृंदावनामध्ये प्रवेश मिळायला पाहिजे अशा आशयाने ते भजन लिहिलं गेलं आहे. आता मला माझं खूप भाग्य वाटतं की मी प्रत्येक वेळी जेव्हा गातो किंवा ऐकतो तेव्हा मी त्या प्रत्येक शब्दावर चिंतन करतो, प्रत्येक शब्दावर, जय राधा माधव कुंज बिहारी, प्रत्येक शब्दावरती एक प्रवचन देऊ शकतो, एक एक शब्दावर एवढं त्याच्यामध्ये गहिरा मतितार्थ सामावलेला आहे. म्हणून आपणास विनंती आहे की आपण जेव्हा कधी मंदिरात येऊ, मंदिरात आपण जेव्हा येतो तर मग काही आपला वेळ, आपली वेळ जी आहे ती आपली स्वतःची आहे, आपण झोपू शकतो घरी किंवा आपण काय टाईमपास करू शकतो किंवा आपण काही सुख घेऊ शकतो किंवा कुटुंबाबरोबर बसून वेळ घालू शकतो, तर ती अमूल्य वेळ आपण आपल्या स्वतःच्या वेळापत्रकातून आपण काढून मंदिरात येतो. हा पण एक प्रकारचा त्याग आहे, समर्पण आहे की ही माझी वेळ आहे पण मी ती भगवंताला देत आहे. तर त्या वेळेचं आपण जे भगवंताकरता काढलेला वेळ तो, तो कसा पुरेपूर क्षणोन्क्षण आपल्याला पूर्ण आध्यात्मिक लाभ देईल याचा आपला विचार करणं खूप आवश्यक आहे. आपणच कुठची तरी इन्व्हेस्टमेंट करत आहोत आणि आपणच त्याच्याकरता पूर्ण लाभ मिळावा, रिटर्न मिळावा म्हणून प्रयत्न करत नाही आहोत. याला काय म्हणतात? व्यावसायिक मूर्खपणा म्हणतात, हां, बिझनेस फुलिशनेस. तर आपण इथे वेळ देत आहोत तर आपण जमाचा ठीक करत नाही, इकडे तिकडे बघतो आणि काय कधी संपतो थोडा मळा, किती मळा उरल्या असा विचार करतो, किंवा अगदी मन लावून जप करतो, किंवा राधा माधव मन लावून गातो, किंवा मन लावून प्रवचन ऐकतो आणि मन लावून शब्दशहा वाक्यशहा गुरुपूजेचा अर्थ समजून ती म्हणतो. फरक आहे ना त्यामध्ये? आता एक नुसतं मंगल आहे आपण वाचतोय, काय अर्थ कळत नाही पण वाचायचं, आपलं चांगलं आहे, त्यात पण लाभ आहे. परंतु तेच बंगाली भजन जर आपण अर्थपूर्ण समजून जर म्हटलं आणि त्या भावनेने गायलं तर हजारो पटीने आपल्याला लाभ होईल त्या गुरुपूजेचा. आणि जी वेळ आपण खर्च केली इथे उभं राहून त्यांना पुष्पार्पण केलं, ते प्रत्येक वाक्य आपल्या जीवनामध्ये काहीतरी गहिरा अर्थ आणि साक्षात्कार देऊन जाईल, हो की नाही? म्हणून म्हटलं मी की तुम्ही ते हो सक म्हणजे शक्य असेल तर तुम्ही सप्ताहातून एकदा करत असाल गुरुपूजा, पण त्याच्या आधी ते अर्थ वाचा माईकमध्ये, सगळ्यांना ऐकू दे त्याचा अर्थ काय, मग ते मी म्हणा. आणि लोकांना सर्वांना आपण ना प्रवृत्त केलं पाहिजे चिंतनशील बनण्याकरता. प्रत्येक वस्तू आध्यात्मिक जीवनामध्ये गंभीरपणे घेऊन त्यामध्ये गहिरेपण कसं येईल, खोलात कसं आपण शिरू शकू, त्याचा खोल खोल अर्थ आपल्याला कसा काय समजेल याचा प्रयत्न करणं खूप आवश्यक आहे. नाही तर अशी किती भक्त आहेत, नावं घेत नाही, पण ना 15 वर्ष आल्यानंतरसुद्धा मंदिरामध्ये राहून दीक्षा घेतल्यानंसुद्धा त्यांना मंगलआरतीचा अर्थ माहीत नाही, गुरुपूजेचा अर्थ माहीत नाही, तुलसीपूजेचा अर्थ माहीत नाही. 15 वर्ष येत आहेत, सगळं गाणं पाठ आहे, इकडे असा विचार नाही आला की ह्याचा अर्थ काय बाबा, काय याच्यात दिलं आहे, 8-8 श्लोक आहेत एवढे मोठे मोठे, गुरुवाष्टकम कोणी दिलं आहे ते पण माहीत नाही खूप लोकांना. जे मंगलआरती कोणी दिली आहे? हां, विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर. आता मग ते एक प्रश्न उत्तर मिळालं, पण दुसरा प्रश्न उतरतो ते कोण आहेत, ते कधी होते जगात, या किती म्हणजे बघा ना प्रत्येक गोष्टीमध्ये एक असं गैरपण आहे. एक उत्तर मिळालं की लगेच पुढचा प्रश्न, भागवता पण असंच आहे. एक गोष्ट सांगितली की लगेच महाराज आपले परीक्षित महाराज पुढचा प्रश्न विचारतात, त्याच्यावरती आणखी एक उत्तर मिळतं, एक आणखी लिहिलं आहे ते, मग त्या लिहिल्यावर आणखीन प्रश्न, मग ते आता आत्ताच का सांगितलं नाही, एक वर्ष नंतर का सांगितलं, अशा. म्हणून एकच वाक्य सांगतो शेवटचं, ते म्हणजे आध्यात्मिक जीवन आहे ना, त्यातली प्रत्येक कृती हृदयपूर्वक करावी, वजन म्हणून करू नये. काय किती त्रास आहे, काय 16 माळा का दिल्या, 8 का नाही दिल्या, कुठे वेळ आहे लोकांना, कशाला तेवढी मोठी मंगलआरती दिली, एवढी एवढी एवढं तासन तास गायचं उभं राहायचं, ह्याला पूजा कर त्याला पूजा कर ह्याला प्रदक्षिणा कर. प्रत्येकाचा दिव्य आध्यात्मिक लाभ घेणं आवश्यक आहे. प्रभुपाद महाराज असं म्हणाले होते, बघा नीट ऐका, दररोज जी व्यक्ती 10 वर्षपर्यंत मंगलआरती टू भागवतमचा कार्यक्रम करेल, बघा पूर्ण ऐका, कदाचित तुम्ही घरी असाल आणि ऑनलाईन ऐकत असाल किंवा घरीच करत असाल कार्यक्रम, कारण तुमच्या घर जाऊ शकत नाही, मंदिर खूप लांब आहे समजा, तर घरी मंगलआरती गाणे आणि सगळं करणे, आणि 10 वर्ष सलग न खंड पडता जर कुठची व्यक्ती मंगलआरती टू भागवत आणि नंतर प्रसाद हा कार्यक्रम करत असेल तर 10 वर्षानंतर त्या व्यक्तीच्या मुखातून निघालेलं प्रत्येक वाक्य सत्य होईल. वॉट एव्हर विल स्पीक विल बिकम ट्रूथ, अशी आपल्या इस्कॉनमध्ये ज्वलंत उदाहरणं आहेत. त्यातलं एक उदाहरण आहे जननिवास प्रभू. आजही प्रभूजी जे काय बोलतात ना ते ब्रह्मवाक्य आहे. त्यांना सहजगत्या विचारा किंवा काही गंभीर एकांतात प्रश्न विचारा, तुम्ही कुठे त्यांना भेटा काही बोला, त्यांच्या मुखातून निघालेलं वाक्य जे आहे ना ते ब्रह्मवाक्यच आहे, सत्य. कारण त्यांनी 10 वर्ष नाही 30 वर्ष न चुकता मंगलारती आणि सर्व केलेली पण आहे स्वतः आणि अटेंड पण केलेली आहे. हा तुमचा काय प्रश्न आहे? साक्षाद म्हणजे साक्षात हरित्वेन म्हणजे साक्षात हरी प्रमाणेच ते आहेत. कोण? गुरु महाराज. साक्षात हरित्वेन समस्त शास्त्र आहे. हे मी म्हणत नाही आहे की ते साक्षात हरी आहेत. समस्त शास्त्र आहे, सगळे शास्त्र सांगत आहेत की गुरु साक्षात हरी आहेत. साक्षात हरित्वेन समस्त शास्त्र आहे. उक्तस्तथा भाव येत एव सद्भी. शास्त्राबरोबर सद्भी म्हणजे कोण? संत पण तेच सांगत आहेत. उक्त म्हणजे ते बोलतायत आणि सद्भी म्हणजे संतगण. किंतु प्रभुर्या प्रिय एव तस्य. असे गुरु महाराज जे साक्षात हरिप्रमाणे आहेत ते हरीला खूप प्रिय आहेत. अशा गुरु महाराजांना मी वंदन करत आहे त्यांच्या चरणाशी. इतकं सुंदर त्यांचा अनुवाद आहे ना प्रत्येक गोष्टीचा. निकुंज योनो गती केली सिद्ध आहे. हां, निकुंज निकुंजामध्ये लीला घडतात त्यांना त्यांचं कण कण माहिती आहे. गती केली म्हणजे प्रेम लीला जे सिद्ध होतात. निकुंज योन रती केली सिद्ध आहे. यायाली बीर युक्ती अपेक्षणीय म्हणजे ते साक्षात नेत्राने पाहत असतात. आपल्याला दिसत नाहीत, त्यांना दिसतात कणाकणातल्या लीला. किंतु प्रभुर्या नाही पुढे काय? तत्राधि दाक्षात अतिवल्लभ असे. असे गुरु महाराज भगवंतांना अतिवल्लभ अतिप्रिय आहेत. थोडासा अनुवाद इकडे तरी होत असेल पण मतीचा अर्थ असाच आहे. तर समजा आपण असे मंगलारती असा अर्थ पूर्णपणे गातोय समजा समजून, हां तर किती चांगला आपल्याला फरक होईल. आपण तिथे उभेच आहोत ना, आलेलोच आहोत तिथे वेळ खर्च करून. तर आपण आता राधा माधव पुन्हा गाऊया. हां, एकदम चिंतनपूर्वक. ठीक आहे. जय राधा माधवा कुंज बिहारी. राधा माधवा कुंज बिहारी. गोपी जन वल्लभ गिरिवर धारी. यशोद नंदन ब्रज जन रंजन यमुना तीरावनचारी. यमुना तीरावनचारी. जय राधा माधवा कुंज बिहारी. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे. हरे राम 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 हरे हरे.
जय प्रभुपद जय प्रभुपद प्रभुपद जय प्रभुपद